ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांसाठी उद्याच्या मतदानाची तयारी पूर्ण. नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांकात महाराष्ट्र अव्वल स्थानी. छत्तीसगडमध्ये 29 माओवाद्यांचं आत्मसमर्पण. मुंबईच्या सराफा बाजारात चांदीच्या दरात आज किलोमागं 14,500 रुपयांची वाढ. कराशिवाय 3,50,000 रुपये दराचा टप्पा ओलांडला. आणि एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज राजकोटमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारताचं न्यूझीलंड पुढं, विजयासाठी 285 धावांचं आव्हान. महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार आहे. या निवडणुकांसाठी 1893 प्रभागांमधल्या 2,869 नगरसेवक पदांसाठी 15,931 उमेदवार रिंगणात आहेत. 3,48,00,000 अधिक मतदार उद्या त्यांचं राजकीय भवितव्य ठरवतील. त्यांच्यासाठी सुमारे 44,000 कंट्रोल युनिट आणि सुमारे 88,000 बॅलेट युनिट कार्यरत असतील. सुमारे 2,00,000 अधिकारी आणि कर्मचारी यासाठी मतदान केंद्रांवर पोहोचले आहेत. या सर्व मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक, गर्भवती तसंच दिव्यांगांसाठी विशेष सोयी सुविधा उपलब्ध आहेत. विविध ठिकाणी मतदान साहित्याचं वाटप आणि कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवर पोहोचवण्याची तयारी झाली आहे. या मतदानानिमित्त महापालिका क्षेत्रातल्या सर्व कार्यालयांना सरकारनं सुट्टी जाहीर केली आहे. विविध ठिकाणी मतदान करणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून विविध सवलती दिल्या जाणार आहेत. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सरकारला हव्या त्या सुविधा देण्यासाठी निवडणूक आयोग रोज कायदे बदलत असून हरलेली बाजी जिंकण्यासाठी निवडणूक आयोग सरकारला मदत करत आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही यावेळी उपस्थित होते. प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट अर्थात पाडू नावाचं यंत्र या निवडणुकीत वापरणार असल्याचं आयोगानं कोणत्याही राजकीय पक्षाला सांगितलेलं नाही किंवा दाखवलेलं नाही, यावर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं. मतदानाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उमेदवार, नेते हे मतदारांना त्यांच्या घरी जाऊन भेटू शकतात, असा बदल निवडणूक आयोगानं केला आहे. ही नवीन पद्धत कुठून आली असा प्रश्न त्यांनी केला. दरम्यान याबाबत कुठलाही नवीन आदेश जारी केलेला नाही. त्यासंदर्भातला आदेश जुनाच असून तो 14 फेब्रुवारी 2012 जारी केला होता, असं राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. राज्यात महापालिका निवडणुका होत आहेत. या अनुषंगानं प्रत्येक सजग आणि सुजाण नागरिकानं येत्या 15 तारखेला आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि योग्य उमेदवाराला निवडून द्यावं, असं आवाहन अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माता सुबोध भावे यांनी केलं आहे.
तुम्ही सर्वजण जागरूक मतदार आहात आणि तुम्हाला कल्पना आहे की आपल्याला मतदान करायचंच आहे, तेव्हा सकाळी 7:30 ते 5:30 आपापल्या मतदार केंद्रावरती जाऊन आपलं अत्यंत बहुमूल्य असं मतदान करा, कारण लोकशाही टिकवण्यासाठी तुमचं मतदान करणं हे खूप आवश्यक आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेल्या आणि विशिष्ट अटींची पूर्तता करणाऱ्या, नोंदणीकृत पण मान्यता प्राप्त नसलेल्या राजकीय पक्षांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तात्पुरत्या स्वरूपात निवडणूक चिन्ह आरक्षित करून हवं असेल तर त्यांनी उद्यापर्यंत अर्ज करणं आवश्यक आहे, असं राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. खरं तर यासाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर लगेच आणि उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होण्याच्या 3 दिवस आधी अर्ज करणं अनिवार्य असतं, पण 1 दिवस आधी जिल्हाधिकारी त्यावर निर्णय घेतात. पण काल जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार 2 दिवसातच म्हणजे 16 जानेवारीपासून नामनिर्देशनपत्र दाखल करायला सुरुवात होणार आहे, त्यामुळे एखाद्या जिल्हा परिषदेच्या गेल्या निवडणुकीत एखाद्या नोंदणीकृत पण मान्यता प्राप्त नसलेल्या राजकीय पक्षानं संबंधित अटींची पूर्तता केली असेल तर त्यांना उद्यापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल. त्यावर संबंधित जिल्हाधिकारी 16 जानेवारीला निर्णय घेतील. निर्यात सज्जता निर्देशांकात महाराष्ट्र अव्वल असल्याचं नीती आयोगाच्या अहवालात म्हटलं आहे. निर्यात करण्याबाबतची राज्याची क्षमता आणि तयारी दर्शवणारा 4था निर्यात सज्जता अहवाल नीती आयोगानं आज प्रसिद्ध केला. राज्याचं निर्यात धोरण, व्यवसाय सुलभता, पायाभूत सुविधांची उपलब्धता तसंच प्रत्यक्ष निर्यात अशा अनेक बाबींवरून हा निर्देशांक ठरवला जातो. राज्य आणि जिल्ह्यांच्या सज्जतेमुळे भारताच्या निर्यात वाटचालीला वाढत्या क्रमानं आकार मिळत आहे असं नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी व्ही आर सुब्रमण्यम यावेळी म्हणाले. या अहवालानुसार महाराष्ट्रानंतर तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि पंजाब या राज्यांचा क्रमांक लागतो. लहान आकाराच्या राज्यांमध्ये उत्तराखंड निर्यात सज्जतेत पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबईच्या सराफा बाजारात चांदीनं आज प्रतिकिलो करांशिवाय 3.25 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला. एका दिवसात चांदी 14,500 रुपयांनी महाग झाली. त्यामुळे करांसह 1 किलो चांदीला सुमारे 2,86,000 रुपये मोजावे लागत होते. सोनं आज तोळ्यामागे सुमारे 1,700 रुपयांनी महाग झालं. त्यामुळे 10 ग्रॅम 24 कॅरेट सोनं 1,46,000 रुपयांना तर 22 कॅरेट सोनं 1,42,000 रुपयांना मिळत होतं. देशातल्या शेअर बाजारात आज घसरण झाली. सेन्सेक्स 245 अंकांनी घसरून 83,383 अंकांवर बंद झाला. निफ्टी 67 अंकांची घट नोंदवून 25,666 अंकांवर थांबला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 29 माओवाद्यांनी आज आत्मसमर्पण केलं. त्यांच्यापैकी एकावर 2 लाखांचं बक्षीस होतं. राज्याच्या पुनर्वसन धोरणानुसार अनुदान म्हणून त्यांच्यापैकी प्रत्येकाला 50,000 रक्कम आणि इतर सुविधा मिळतील. आत्मसमर्पण केलेले माओवादी गोगुंदा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येत असलेल्या दर्भा विभागातले आहेत आणि वेगवेगळ्या माओवादी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग होता अशी माहिती पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांनी दिली. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज राजकोटमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडपुढे विजयासाठी 285 धावांचं आव्हान ठेवलं आहे. न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. भारतानं KL राहुलच्या नाबाद 112 धावांच्या बळावर निर्धारित 50 षटकात 7 गडी गमावून 284 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिलनं 56 धावांचं योगदान दिलं. शेवटची बातमी हाती आली तेव्हा न्यूझीलंडच्या 32 षटकात 2 बाद 166 धावा झाल्या होत्या. देशभरात आज मकर संक्रांत, लोहडी, माघ बिहू आणि पोंगल हे सण साजरे होत आहेत. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. हे सण देशाच्या समृद्ध कृषी परंपरांचं प्रतीक आहेत आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना प्रतिबिंबित करतात असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. संक्रांतीचा सण सर्वांच्या जीवनात आनंद आरोग्य घेऊन येवो अशी कामना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही सर्वांना देशभरातल्या विविध सणांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. चैतन्यशील तामिळ संस्कृती आणि निसर्गाशी संबंधित असलेला पोंगल हा उत्सव संतुलनाचा मार्गदर्शक असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांच्या निवासस्थानी झालेल्या मेळाव्याला ते संबोधित करत होते. जमिनीकडून इतक्या प्रमाणात मिळणाऱ्या संसाधनांचं जतन करणं ही आपली जबाबदारी आहे असं ते म्हणाले. इंडियन ओपन सुपर 700 बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत भारताचा किदंबी श्रीकांत यानं भारताच्याच तरुण मन्नेपल्ली याच्यावर विजय मिळवून पुढच्या फेरीत प्रवेश केला. अटीतटीचा हा सामना त्यानं 15-21, 21-6 आणि 21-19 असा जिंकला. HS प्रणॉय यांनीही आपल्या प्रतिस्पर्ध्याला हरवून पुढच्या फेरीत प्रवेश मिळवला. महिला एकेरीत माजी विश्वविजेती PV सिंधू हिला व्हिएतनामच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभवाचा धक्का बसला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांसाठी उद्याच्या मतदानाची तयारी पूर्ण. नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांकात महाराष्ट्र अव्वल स्थानी. छत्तीसगडमध्ये 29 माओवाद्यांचं आत्मसमर्पण. मुंबईच्या सराफा बाजारात चांदीच्या दरात आज किलोमागे 14,500 रुपयांची वाढ. कराशिवाय 3.25 लाख रुपये दराचा टप्पा ओलांडला. आणि एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज राजकोटमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारताचं न्यूझीलंडपुढं विजयासाठी 285 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.